मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं कुपोषण मुक्त गाव या कार्यक्रमामध्ये। आज आपण या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत गर्भधारणेपूर्वीची काळजी आणि पंचरंगी आहाराबद्दल। चला तर मग ऐकूया।
भाऊजी अभिनंदन अभिनंदन।
अरे ये मंजू, तुला पण अभिनंदन, आता तू पण मावशी बनली।
भाऊजी आता सांगा, मुलगा आहे की मुलगी? आणि हो, तुम्ही दारातच उभं राहून बोलणार का मला? ताईला भेटायला देणार?
अरे वा, स्वतःच दारात उभं राहून प्रश्नावर प्रश्न करत आहेस। चला मी जरा बाहेरचे काम संपवून येतो। आणि हो, तू सुंदर छोटीची मावशी बनली आहेस।
अरे वा, येताना मिठाई घेऊन या।
नक्कीच।
ताई ही तर झोपली आहे, कधी उठेल?
आत्ताच झोपली आहे। मंजू, लहान मुलांच्या झोपण्याचा जागण्याचा काही वेळ नसतो। एक काम कर, तूही आता मला मावशी बनव।
काय ताई, मला येऊन 5 मिनिट नाही झाली, तू लगेच छेडू लागले। असं आहे ताई, मी पण विचार करत आहे।
अरे वा।
हो, काल एनएम ताई आली होती आणि सांगत होती की महिलांना गर्भधारणेसाठी आपलं शरीर पूर्णता तयार करायला हवं, तेव्हाच त्या एक स्वस्थ बाळाला जन्म देऊ शकतात।
हो, हे खरं आहे।
ताई तुला माहीत आहे का, आपल्या दिवसभराच्या आहारात 5 रंगाच्या भाज्या आणि खाणं समाविष्ट करायला हवं?
हो, जेव्हा छोटी पोटात होती तेव्हा एनएम ताईने सांगितलं होतं। एक म्हणजे लाल रंग म्हणजे सफरचंद, टोमॅटो, कलिंगड किंवा गाजर खाऊ शकतो।
आणि दुसरा हिरव भाज्या जसं पालक, पत्ता गोबी।
तिसरं मी सांगते।
हो,
पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या खाण्यासाठी आपण डाळ, भोपळा, पपई, लिंबू काहीही खाऊ शकतो।
एकदम बरोबर ताई। चौथा रंग आहे निळा किंवा बैगनी, जसं की वांगी, बीट आणि
जांभूळ।
बर, आता सांग पांढऱ्या रंगाचं काय खाऊ?
फुलकोबी, मुळा, बटाटा आणि दुधाच्या पदार्थही आहेत।
वा ताई, तुला तर सगळं माहीत आहे।
हो, छोटीच्या वेळी एनएम ताईने सगळं सांगितलं होतं। आणि कारण तू आता आई होण्याचा विचार करत आहेस, त्यामुळे तुला हे सगळं लक्षात ठेवायला हवं।
बिलकुल ताई, कारण जर मी स्वस्थ असेन तरच जन्माच्या वेळी बाळही स्वस्थ जन्मेल। बाकी प्रसूतीच्या वेळी गर्भात काही समस्या येत नाहीत जर आधीपासून सगळी तयारी केली असेल तर।
तू एक काम कर, रोज 2 फळं, 1 हिरवी पालेभाजी, 2 कुठल्याही दुसऱ्या भाज्या, 1 ग्लास दूध आणि 2 वाट्या डाळ खा, यामुळे खूप फायदा होईल।
हो ताई, तू बरोबर म्हणते।
चल सांग, आणखी काय काय सांगितलं एनएम ताईने तुला?
ताई आता मी भरपूर दिवस इथेच आहे, आरामात सांगेन। चला मी आपल्या दोघांसाठी चहा बनवते।
बिलकुल।
हो ताई, बर।
तर मित्रांनो, ऐकलत ना, गर्भधारणेपूर्वीच महिलेला पूर्ण तयारी करायला हवी, कारण यामुळे बाळ आणि आई दोघेही स्वस्थ राहतात। जर असं केलं नाही तर अनेकदा मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात। आजची ही चर्चा ऐकून तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला तुमचे अनुभव सांगायचे असतील तर फक्त फोनवर नंबर 3 दाबा। धन्यवाद।